सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर आडवा डोंगर त्याला माझा नमस्कार देवा रे देवा काय मी करू कुणाला सांगू अगाई आई हे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो काम क्रोध विंचू चावला
असं का
काम क्रोध विंचू चावला तम घाम अंगाशी आला त्याने माझा प्राण चालला विंचू चावला विंचू चावला देवा रे देवा काय मी करू कुणाला सांगू अगाई आई हे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो मनुष्य इंगळी ती दारुण
दारुण
दारुण म्हणजे प्यायची नव
मग काय
दारुण म्हणजे भयंकर
भयंकर म्हणजे
खूप भयंकर
खूप भयंकर म्हणजे
मांदाळ भयंकर
मांदाळ भयंकर म्हणजे
तुझं दात पडल्यावर जेवढा त्रास होतोय तेवढं भयंकर
बापरे
मनुष्य इंगळी ती दारुण मजनांगा मारिला तिनं
तिनं म्हणजे खालचाळीतल्या गंगीनं
गंगीचा इथं काय संबंध
मग त्या रंगीनं
रंगीचा इथं संबंध नाही
मग काय
तिनं म्हणजे त्या इंगळीनं
महाराज इंगळी म्हणजे
मोठा विंचू
अंदाजे केवढा
तुझ्या एवढा मनुष्य इंगळी ती दारुण मजनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची विंचू चावला विंचू चावला देवा रे देवा काय मी करू कुणाला सांगू अगाई आई हे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो या विंचवाला उतारा
उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
असलाही उतारा चालत नाही
गरम गरम पावश
काय ते
दूध हो
असलाही उतारा चालत नाही
बर
या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा
तंबाखू चुना खायचं मागे सारा
तंबाखू चुनाचा इथं काय संबंध
मग काय
तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडी हवा कमी करा
मी मारतो पिन
या विंचवाला उतारा तमगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा विंचू उतरेल झरझरा विंचू चावला विंचू चावला देवा रे देवा काय मी करू कुणाला सांगू अगाई आई हे देवा रे देवा हे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो सत्य उतारे येऊन
आला का
बरं झालं तुमच्या भजनात आलो माणसं म्हणत होती ह्या मंत्र्याकडे जा त्या मंत्र्याकडे जा तुमच्या भजनात आलो आणि माझा विंचू उतरला सत्य उतारा येऊन अवघा तारीला तमोगुण किंचित राहिली पुणपुण शांत केली जनार्दन बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की